प्रश्न क्रमांक 63, सामाजिक आणि व्यक्तिगत जीवनात असलेली अशांतता व अस्थैर्य हे अध्यात्माद्वारे कसे घालवता येईल?
अस्थैर्य निर्माण होतं ते मनाच्या चंचलतेमुळं आणि अशांतता वाटते ती मनात अंतःकरणात असलेल्या कामक्रोधामुळं. पहिल्या दोषाच्या निराकरणासाठी अभ्यास म्हणजेच उपासनेचे तदनुकूल प्रयत्नाचे सातत्य आणि दुसऱ्या म्हणजे अशांततेच्या निरासासाठी संयमाचा, अनासक्तीचा, वैराग्याचा अधिकाधिक स्वीकार, हे असं केलं म्हणजे अस्थैर्य व अशांतता क्रमाक्रमाने उणावत जाईल. या गोष्टींची आवश्यकता केवळ अध्यात्मासाठीच आहे असं समजण्याचं कारण नाही. व्यवहारात वागतानाही कौशल्य मिळवण्यासाठी वा वाढवण्यासाठी या गुणांचा उपयोग होत असतो. महत्वाकांक्षा, ईर्ष्या वा मत्सर यामुळे उद्योगास प्रेरणा मिळते असे काही वेळा आढळून येत असलं तरी कर्तव्य भावनेने मिळणारी प्रेरणा हीच सर्वश्रेष्ठ मानली पाहिजे.